नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयची राजधानी पणजे शाराक स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पुरस्कार फावो जाला. भौशीक सेवा दिवपी कार्यालयां लोकांक सहज उपलब्ध जाता अशा जाग्याचेर सद्याक स्थलांतरीत करतले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंय कर्मचारी भरती आयोगाच्या नूतनीकरण केल्ल्या वास्तूचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज जालें. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकनां सुरू जाल्यात. चडांत चड लोकांक येवजण्यांचो आनी उपक्रमांचो लाभ मेळचो अशें राज्यसभा वांगडी सदानंद शेट तानावडे हांणी पीआयबीन आयोजीत केल्ल्या एका दिसाच्या कार्यशाळेचें उक्तावण करतना सांगलें. आतां पुराय खबरो. गोंयची राजधानी पणजे शाराक स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पुरस्कार फावो जाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्तुकीं आयज दिल्लींत गोंय शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी हो पुरस्कार स्विकारलो. ह्या वेळार पणजे महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात तशेंच महापालिकेचे आयुक्त ग्लेन मदेर हजर आशिल्ले. केंद्रीय गृहनिर्माण आनी शार उदरगत मंत्रालया वतीन आयोजीत ही कार्यावळ नवी दिल्ली विज्ञान भवनांत जाली. ह्या वेळार केंद्रीय गृहनिर्माण आनी शार उदरगत मंत्री मनोहरलाल तशेंच राज्यमंत्री तहकान साहू हजर आशिल्ले. 50,000 ते 20,000 लोकसंख्या आशिल्ल्या भारतांतल्या ल्हान शारांपैकी पणजी हे सगळ्यांत नितळ शार म्हूण पणजेक हो पुरस्कार फावो जाला. शाश्वत शार उदरगत, नितळसाण, बरी सॅनिटायझेशन उपाययेवजण, कोयराचो शास्त्रीय पद्दतीन विलो लावपाची बरी पद्दत ह्यो बाबी लक्षांत घेवन हो पुरस्कार सरकारान फावो केला. हे शिवाय मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या मतदारसंघातल्या साखळी शाराक लेगीत ह्या स्वच्छ सर्वेक्षणावरवी प्रॉमिसींग स्वच्छ शार हो पुरस्कार फावो जाला. हो पुरस्कार लेगीत मंत्री विश्वजीत राणे हांणी स्विकारलो. ह्या वेळार साखळे पालिकेची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हजर आशिल्ली. हो प्रतिश्ठीत पुरस्कार मेळप हो आमच्या सगळ्यां खातीर एक अभिमानाचो खीण, निवळ पांचव्या गोंया खातीर आशिल्ल्या आमच्या वचनबद्धतेचें हें प्रतिबिंब अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्विकारले उपरांत शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. पणजे महापालिका तशेंच साखळी पालिका तशेंच पणजेकारांनी आनी साखळेकारांनी हो पुरस्कार गोंयाक मेळपाक राज्याक पात्र केला म्हणून मंत्री राणे हांणी नागरिकांचे उपकार आठयल्यात. हे विशीं लोकांनी आपल्यो उर्बेभरीत भावना उक्तायल्यो.
नमस्कार, हांव कौस्तुभ च्यारी. पणजे शाराक स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मेळिल्लो ही पुराय गोंयकारा खातीर अभिमानाची गजाल. पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात हाचे गोंयकारा वतीन अभिनंदन. मुखार अशीच नामना जोडची अशी आशा बाळगता.
नमस्कार, हांव नम्रता सरदेसाय. पणजी शारक स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मेळ्ळो हे आयकून खूब खुश जाली. पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात हांचे आनी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे आनी पुराय गोंयकारांचे अभिनंदन. आमची पणजी स्वच्छ पणजी उरची हाका लागून आमी प्रयत्न करूया.
दिस इज हर्षदा नागवीकर. एज अ पणजीम रेजिडेंट आय फील ऑनर्ड एंड प्राउड टू रिसीविंग द अवॉर्ड ऑफ स्वच्छ सर्वेक्षण 2025. इट इज अ ग्रेट ऑनर टू रिसीविंग एंड टेकिंग द नॅशनल मिशन that involves cleanliness, feeling proud as a panjekar.
पणजे झुंदा हाऊसाच्या इमारतीत असलेली सरकारी कार्यालयां सरकारी वसाहतींनी रीती असलेल्या रुमांनी व कार्यालयांनी हालयतले. फुडल्या 2 वर्सां खातीर ही कार्यालयां ह्या स्थलांतरीत वास्तूंतल्यान काम करतली. जाल्यार झुंता हाऊस बिल्डिंगेचें काम पुराय जाल्या उपरांत परत आशिल्ली तशी ही कार्यालयां नव्या वास्तूंत स्थलांतरीत करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. भौशीक सेवा दिवपी ही कार्यालयां आशिल्ल्यान ती लोकांक सहज उपलब्ध जाता अशा जाग्याचेर सद्याक स्थलांतरीत करतले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. जनता हाऊस म्हळ्यारूच सद्याक जाका लोक झुंता हाऊस अशें म्हणून वळखतात ती बिल्डींग बाबत स्थिती नाशिल्ल्या कारणान ह्या बिल्डींगेक मोडून नवी बिल्डींग सरकार बांदतले. ह्या बिल्डींगेंत तळमजल्यार गुदांव जाल्यार इमारतीच्या हेर माळ्यार सरकारी कार्यालयां आशिल्लीं.
ऑफिसर ते आपआपल्या जागो सोदीत आसात. गव्हर्नमेंटाचे वेगवेगळे क्वार्टर्स आणि बाकीचे कडे त्यांना जागो टेम्पररी टायमिंग फॉर द 2 इयर्स ते सोदतले. एकदा झुंता हाऊस झाल्या उपरांत परत त्यांना आसार अशें झुंता हाऊसांनी हाडटले.
गोंय कर्मचारी आयोगा वतीन नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्या उपरांत नोकर भरती विशीं पारदर्शकता आनी निवड प्रक्रियेचेर नागरिकांचो विश्वास तयार जाला. हाचे पुराय श्रेय गोंय कर्मचारी आयोगाक वता अशें म्हणीत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयोगाच्या प्रशासनाची आयज तुस्त केली. गोंय कर्मचारी भरती आयोगाच्या नूतनीकरण केल्ल्या वास्तूचें उक्तावण आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालें. ह्या फुडें लेगीत गोंयच्या वेगवेगळ्या खात्यांत लागपी कर्मचाऱ्यांची भरती गोंय कर्मचारी आयोगा वरवीच जातली. आयोगान ह्या पयली 752 पदां खातीर जायरात केल्या. हातूंतली 50 पदां भरल्यात अशी माहिती उक्तावण केल्या उपरांत उलयतना आयोजित पत्रकार परिशदेत दिली. पारदर्शक भरती प्रक्रियेक लागून लोकांचो सरकाराचेर आशिल्लो विश्वास घट जाला अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. आतां परिक्षा हॉलांतल्यान भायर सरचे पयलींच निकाल तपासूंक मेळटलो अशें मुखार मुखेलमंत्र्यान म्हळें. ह्या वेळार गोंय कर्मचारी निवड आयोगाचे मुखेल सचीव आनी अध्यक्ष डॉ व्ही कांदिवेलू, आयोग वांगडी नारायण सावंत, गोंय कर्मचारी निवड आयोगाचे सचीव शशांक ठाकूर, दौलत हवालदार, आयोगाचो लोगो तयार करपी सिद्धार्थ गायतोंडे हांचो ह्या वेळार भोवमान केलो.
सिलेक्शन आमी स्टार्ट केल्या उपरांत अपॉइंट केल्या उपरांत लोकांच्या मदीं एक विश्वास ट्रान्सपरंसी ही जॉबाच्या मदीं येवपाक लागलेली आसा. आनी गोवा स्टाफ सिलेक्शन हे खूब इम्पॉर्टंट आशिल्ले आनी तांच्यानी आतां पर्यंत जवळपास 752 पोस्ट तांच्यानी एडवर्टायज केले आनी खूब ट्रान्सपरंट रित आतां पर्यंत 2 तरी एग्जामी जाल्यो. फायनल रिजल्ट थोड्या दिसांनी बाकीच्या हेजेर जावपाचे आसा.
ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. आमच्या ऐकुप्यांक हे खास. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे गोय फाट्याचे संचालक मोहन जिनाप्पा बामणे हांची बांबिनो डायस हांणी घेतिल्ली मुलाखत आज आयकात रातच्या 9:30 FM रेनबोचेर. सांख्यिकी कार्यालयान अन्वेषा 2.0 ह्या नांवान एक प्रश्नमंजुषा सर्त फाल्यां गोंयांतल्या महाविद्यालयीन आनी विद्यापीठ विद्यार्थ्यां खातीर आयोजीत केल्या. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकनां सुरू जाल्यात. हो पुरस्कार 18 वर्सां सकयल्या प्रतिभावान भुरग्यांक दितात. समाजसेवा, पर्यावरण, खेळ, कला आणि संस्कृताय तशेंच विज्ञान आणि तंत्रगिन्यान या मळार खाशेली कामगिरी करपी ही भुरगीं या पुरस्काराक पात्र आसात. गोवा समग्र शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ शंभू घाडी आणि 31 जुलै मेरेन ही नामांकनां ऑनलायन सादर करपाचे आवाहन केलां. दरेक माध्यमीक शाळेच्या शिक्षकांक आणि प्राचार्यांक प्रतिभावान विद्यार्थ्यांक वेचून तांकां ऑनलायन नामांकन भरपाक लावचे असे आवाहन डॉ घाडी हांणी केलां. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 खातीर नामांकनां 31 जुलैक बंद जातली. ते आदी ही सगळी प्रक्रिया पुराय जावपाक जाय. या पुरस्काराविशीची विस्तारित हेर माहिती आदिवासी कल्याण संचालनालयाच्या पोर्टलाचेर उपलब्ध आसा अशी समग्र शिक्षा अभियानाचे मुखेली डॉ शंभू घाडी हांणी कळीत केला. केंद्र सरकाराची वेगवेगळी कार्यालयां गोंयांत कार्यरत आसात जी वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लायतात आनी सामाजीक सेवा दितात. चडांत चड लोकांक ह्या येवजण्यांचो आनी उपक्रमांचो लाव मेळटलो अशे राज्यसभा वांगडी सदानंद शेटतानावडे हांणी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हळ्यार PIB गोवान पोरण्या गोंय आयोजीत केल्ल्या तुमच्या भोवतणचो दर्या जाणून घेयात या विशयाचेर एका दिसाच्या कार्यशाळेचे उक्तावण करताना सांगले.
सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या माध्यमातल्या सरकाराची जी खाती आसा त्यांचे वर्किंग जर किती असत हे लोकां पर्यंत पाहू जाय, कळपाक जाय, आणि त्यामुळे त्यांच्यानी आज एक वेगळो विषय हांगा दोरिल्लो असा. त्या विषयाच्या संदर्भात थीम टू नो द ओशियन अराउंड अस, आमच्या समोर जो समुद्र जो असा महासागर आणि त्याच्या भीतर काम करपी वेगवेगळ्यो ऑर्गनायझेशन असा आणि ते कशा पद्धतीन ते काम करतात आणि त्याचा फायदो आमकां दैनंदिन जीवनात कसं जावपाक शकतात, आमचे एनवायरमेंट जे असा ते आम्ही बरे दवरतलो असत जाल्यार कशा पद्धतीन त्यांचे योगदान असा हे सगळ्या पर्यंत पळोवचे, खऱ्या अर्थान लोकां पर्यंत पावचे.
राज्यातल्या ह्या कार्यालयाच्या कार्यावळीविषयी माहिती दिवपा खातीर असो माहितीपूर्ण कार्यावळ घडून हाडपा खातीर तानावडे हांणी PIBची संचालक नाना मेश्राम आणि त्यांच्या पंगडाची तोखणाय केली. प्रसार माध्यमाच्या सहभागान अशा कार्यशाळांचे उद्देश निश्चितपणान साध्य जातलो असे त्यांनी सांगले.
पत्रकार हे खऱ्या अर्थान आम्ही सदांत पळयतात की ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन जे असा ते लोकांपर्यंत पावपाचे काम करतात. आज संख्या जरी कमी असली असत जाल्यार संबंध गोंय रिप्रेझेंट करपी तुम्ही सगळे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि ताका लागून सदोदीत आम्ही एज अ पॉलिटिशियन आमकां दिसता की बरी बातमी बरयली जाल्यार तो पत्रकार बरो, पण एखादे पत्र बरे जर एखादी दिसना असत जाल्यार आम्ही म्हणटा ते वायट, पण खऱ्या अर्थान आम्ही ते पॉझिटिव्ह घेऊ जाय. पत्रकार एखादी गोष्ट जी बरयता तेजे सजेशन म्हणून जर
लोकांक जाय आशिल्ल्यो कार्यावळी, धोरणां, कायदे आनी हेर माहिती विशीं लोकांक माहिती दिवपा खातीर PIB दर खेपे अशे तरेचे कार्यक्रम घडून हाडटा असो उल्लेख प्रेस माहिती ब्युरोचे संचालक नाना मेश्राम हांणी आपल्या उलोवपांत केले. विकसीत भारताचे स्वप्न साधतना जण एका नागरिकाक आमच्या सरकाराची आनी संस्थाची कामां कशी चलतात ते खबर असूंक जाय अशे तानावडे उलयले.
भारत 2047 ते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे स्वप्न असा हे साकार करता असताना या देशा भितर प्रत्येक नागरिकांक सगळे गोष्टी समजपाक जाय, कारण बऱ्याचदा आमकां आम्ही आमच्याच हजार उरतात पण देशभरा भितर किती चाललं, आम्ही ज्या हातून रावतात त्या सृष्टी भितर सरकारचे योगदान किती असतं.
गोयचो बास्केटबॉलपटू 23 वर्सांचो जेशुआ पिंटो संवसारीक विद्यापीठ बास्केटबॉल सर्तीत भारताचे प्रतिनिधित्व करतलो. सर्त जर्मनीत 19 जुलै सावन सुरू जातली. पणजे वेळशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण राज्यात फुडले कांय दीस व्हड्या प्रमाणात पावस पडू येता आनी वारें वराक 30-40 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग वाडून 50 किलोमीटर इतलो जाव येता. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयची राजधानी पणजे शाराक स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पुरस्कार फावो जाला. भौशीक सेवा दिवपी कार्यालयां लोकांक सहज उपलब्ध जाता अशा जाग्याचेर सद्याक स्थलांतरीत करतले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंय कर्मचारी भरती आयोगाच्या नूतनीकरण केल्ल्या वास्तूचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालें. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकनां सुरू जाल्यात. चडांत चड लोकांक येवजण्यांचो आनी उपक्रमाचो लाव मेळचो अशें सदानंद शेट तानावडे हांणी म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.